आपण आत्तापर्यंत बरीचशी माहिती गोळा केली, त्यामध्ये आपल्या कमरेची रचना, कमरेच्या आतमध्ये असलेल्या गोष्टींचं कार्य, त्यामध्ये होणारा बदल, त्यामध्ये होणारा बिघाड, त्याचा डॉर्सल रूट गँग्लियॉनवर होणारा परिणाम, त्यामुळे निर्माण होणारी लक्षणं यांचा आपण विचार केला. आता आपण ही लक्षणं जी आहेत ही काय आहेत आणि ह्या लक्षणांवरून डॉक्टर आम्ही निदान काय करतो, ह्या एका अत्यंत गंभीर, महत्त्वाच्या आणि आपल्या दृष्टीने सर्वात महत्त्वाच्या अशा विषयाकडे वळूया. आम्ही डॉक्टर लोक जे निदान करतो, ह्या निदानामध्ये पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की पेशंट जे बोलत असतो हे डॉक्टरांच्या निदान पद्धतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असतं. पेशंटनी डॉक्टरांना माहिती सांगत असताना ही माहिती जेव्हा त्या पेशंटच्या हे लक्षात आलं आहे की आपल्या शरीरात काहीतरी बदलतं आहे, हे जे काय लक्षात आलं आहे हे सांगितलं पाहिजे. आजकालच्या दिवसात आपण बरेचशी लोक हे कॉम्प्युटर्स, मोबाईल फोन्स, टॅबलेट्स, लॅपटॉप्स हे वापरतो. आपल्याला माहिती आहे की आपण ते मशीन जेव्हा सुरू करतो, ऑन करतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये एक मूलभूत संकल्पना आहे, त्याला पॉवर ऑन सेल्फ टेस्ट, POST असं म्हणतात. म्हणजे काय, तर आपल्या शरीरामध्ये आपण जेव्हा सकाळी जागे होतो, पूर्णपणे निद्रेमधून बाहेर पडतो आणि आपल्याला आसपास भवताल आणि आपलं शरीर यांची जाणीव व्हायला लागते, त्यावेळेला त्या क्षणाला मेंदू झटकन सर्व गोष्टी नॉर्मल आहेत ना ह्याची तपासणी करत असतो. त्यामध्ये जेव्हा एखादी गोष्ट बदललेली असेल तेव्हा ती आपल्या लक्षात येते. उदाहरणार्थ सकाळी उठल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपली कंबर अवघडली आहे आणि ती नेहमीसारखी हलत नाही आहे, किंवा आपण उभं राहून चालायला लागल्यानंतर टाच दुखायला लागते, कालांतराने ती कमी होते, किंवा प्रचंड प्रमाणात कळा यायला लागतात आणि त्या कळा आपण स्वस्त झोपून राहिलो तरच कमी होतात, वगैरे वगैरे. सांगण्याचा मुद्दा असा की ह्या गोष्टी जेव्हा आपल्या लक्षात येतात, त्या लक्षात आल्यानंतर आपण आपल्या लक्षात आलेली गोष्ट फक्त त्यामध्ये कुठलाही मीठ मसाला मिरची न घालता आपण डॉक्टरांना सांगितली पाहिजे. ही डॉक्टरांना सांगितल्यानंतर यामध्ये महत्त्वाचे दोन छोटे मुद्दे आहेत, ते म्हणजे यामध्ये तीन महत्त्वाच्या लक्षणांचा समावेश आहे. पहिलं लक्षण कमरेशी संबंधाने, म्हणजे कंबर आणि कमरेपासून पायाकडे वेदना होऊ शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या वेदना ज्या होतात ह्या कमरेमध्ये होतात किंवा पायामध्ये होतात आणि त्यातल्या पायामध्ये आणखीन छोट्या छोट्या विविध जागी ह्या वेदना होऊ शकतात. आणि तिसरा लक्षणांचा समूह आहे, त्यामध्ये सामान्यपणे पाय बधीर होतात, पाय भरून येतात, पाय गळल्यासारखे वाटतात, पाय दमतात. म्हणजे काय, तर उभं राहिल्यानंतर आणि चालल्यानंतर पायाची तक्रार निर्माण होते. थोडक्यात, कमरेत वेदना होणे, पायामध्ये वेदना होणे आणि उभं राहिल्यावर आणि चालल्यावर पाय भरून येणे, ही तीन महत्त्वाची लक्षणं आपल्याला कमरेच्या बाबतीमध्ये दिसतात. कमरेच्या कंसामध्ये कंबर आणि पायाच्या ही जी लक्षणं आहेत, त्याच्यामध्ये वेदनेसंबंधाने बोलायचं झालं तर या वेदना कुठे होतात आणि त्यांची तीव्रता काय आहे. 0 म्हणजे दुखत नाही, 10 म्हणजे इतकं मरणप्राय दुखतं की रडायला येतं. ह्या दोन मुद्द्यांचा अंतर्भाव आहे. त्यामध्ये वेदना कुठे होतात आणि त्यांची तीव्रता काय आहे, ह्या बरोबरीने ह्या वेदनांमध्ये बसल्यावर, उभं राहिल्यावर, चालल्यावर आणि झोपल्यावर फरक काय होतो हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपण ह्या अगोदर वाचलं की जर वेदना स्थिर असताना, आडवं झोपलेलं असताना पण होत असतील, रात्री बेरात्री त्यामुळे झोप मोडत असेल आणि वेदना तीव्र होत असतील आणि घेतलेल्या औषधांनी त्या कमी होत नसतील, तर सामान्यपणे त्यामध्ये आपण गंभीरपणे लाल बावट्याचा विचार केला पाहिजे. फ्रॅक्चर नाही ना, जंतुसंसर्ग नाही ना, किंवा कॅन्सरसारखा प्रकार नाही ना, हे सर्वात प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे. जर वेदना बसलेलं असताना जास्ती असतील तर त्या जनरली आपल्या कमरेच्या मणक्यामधल्या चकती संबंधाने असण्याची शक्यता बरीच जास्ती असते. जर वेदना उभं राहिल्यावर किंवा चालल्यावर जास्ती होत असतील तर त्या जनरली आपल्या कमरेमध्ये मणक्यांमधला अस्थिरपणा आणि मणक्यांमधून पायाकडे जाणाऱ्या शिरांच्या रस्त्यामध्ये आलेला अरुंदपणा, लंबर कॅनाल स्टीनोसिस या संबंधाने असण्याची शक्यता जास्ती असते. आपण याचा विचार करत असताना भारतीय माणूस म्हणून आपल्या वेदना पायातल्या विशेषत कुठे आहेत याचा जेव्हा विचार करतो त्यावेळेला त्यांची जागा, त्यांची तीव्रता, बसल्यानंतर, उभं राहिल्यानंतर, चालल्यानंतर, झोपल्यानंतर त्यात होणारे बदल ह्या बरोबरीने मांडी घालून बसल्यानंतर होणाऱ्या वेदना आणि भारतीय पद्धतीच्या संडासात बसल्यानंतर होणाऱ्या वेदना यांचा आपण वेगळा विचार केला पाहिजे. मांडी घालून बसल्यानंतर भारतीय माणसामध्ये एक अत्यंत वेगळ्या आणि विचित्र आणि खूपशी जगाला माहिती नसलेली एक तक्रार निर्माण होते, ती म्हणजे अशी की आपण मांडी घालून बसल्यानंतर काही विवेकशित वेळ गेल्यानंतर आपल्याला मांडी घालवत नाही. आपण कुठल्याही प्रकारे गुडघा आपला सरळ केलाच पाहिजे असं आपल्याला वाटू लागतं. तसं जर केलं नाही तर त्या वेदना वाढतात, कमरेला, पायाला, गुडघ्याला लागणारी रग त्यामध्ये वाढते आणि मग हळूहळू पावलाकडे, पोटरीकडे मुंग्या येऊ लागतात. ह्याच व्यक्तींमध्ये जर त्या व्यक्ती उभ्या राहिल्या आणि चालायला लागल्या तर बऱ्याच वेळा ह्या गुडघ्याच्या वेदना ह्या पावलाकडे जायला लागतात. भारतीय माणसांमध्ये आणखीन एक विशेष आहे, ते म्हणजे गुडघ्याच्या तक्रारी खूप जास्ती आहेत, पण आपण अत्यंत शांतपणे विचार केला आणि मी आत्ता जे आपल्याला सांगितलं ह्याचा जर गंभीरपणे विचार केला तर ह्या गुडघ्याच्या तक्रारी ज्या आत्ता मी बोललो ह्या पूर्णपणे कमरेतून पायात जाणाऱ्या शिरेच्या आहेत. म्हणजे त्या ठिकाणी असणारी गुडघेदुखी जी गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूला किंवा लवणीच्या बाजूला जाणवते ही पूर्णपणे कमरेतून पायात जाणारी शिर सायाटिक नर्व मुळे आहे हे आपल्या लक्षात येतं. आता ह्या विविध वेदना ज्या सांगितल्या जातात त्याच्यामध्ये मी ॲज अ डॉक्टर म्हणून आपल्याला असं सांगेन की कंबर दुखण्याच्या ज्या तक्रारी आहेत त्यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे. एक, त्यामध्ये कंबर जी दुखते ही कंबर मध्यभागामध्ये दुखते, उभी दुखते किंवा बेल्टसारखी कमरेच्या भागामध्ये आडवी दुखते. दुसरं, हे जे दुखणं आहे हे कमरेच्या बाजूला म्हणजे मध्यभागापासून ज्या ठिकाणी पाठीचे दोर आहेत यांच्यामध्ये जर पाहिलं तर एक खोलगट जागा आहे तिथे नव्हे तर कडेच्या बाजूला म्हणजे मध्यभागापासून दोन्ही बाजूला साधारणतः 3-3 बोटावरती जर दुखत असेल आणि हे दुखणं मागे वाकल्यावर वाढत असेल आणि हे दुखणं कुशीवर वळताना वाढत असेल तर हे सामान्यपणे कमरेतलं दुखणं हे पाठीच्या मणक्यांच्या सांध्याशी संबंधित असतं. जर हे दुखणं पाठीच्या मध्ये असेल आणि कमरेमध्ये आडवं वाटत असेल, हे जे दुखणं आहे हे पोटावर झोपून आपली छातीवर जर उचलली, आपल्या पाठीची कमान करायचा प्रयत्न केला, त्यावेळेस जर ते कमी होत असेल तर ते सुरुवातीच्या अवस्थेमधलं पाठीच्या शक्तीसंबंधाने निर्माण होणारं लक्षण आहे असं म्हणायला हरकत नाही. ह्या ज्या वेदना आहेत ह्याबरोबरीने पायामध्ये वेदना होत असतील आणि ह्या वेदना आपण पोटावर झोपून आपली छाती हाताचा आधार न घेता वर उचलली, पाठीची कमान करायचा प्रयत्न केला, त्यावेळेला पायातल्या वेदना थांबत असतील तर पायातल्या वेदना ह्या कमरेतल्या शक्तीमध्ये झालेल्या सुरुवातीच्या बदलांशी संबंधित आहेत आणि त्या रासायनिक रूपाच्या आहेत असं आपण म्हणू शकतो. दुसरा जो लक्षणांचा गट आहे त्याच्यामध्ये पायामध्ये दुखतं. हे पायातलं जे दुखणं आहे हे दुखणं जांघेमध्ये दुखतं, माकडहाडाच्या टोकाला दुखतं, गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूला आणि मागे दुखतं, पोटरीमध्ये दुखतं किंवा टाचेमध्ये दुखतं किंवा पायामध्ये, पावलामध्ये, बोटांच्या तळाला दुखतं, तळव्याच्या बाजूला दुखतं. ही जी दुखणी आहेत ही तुटक रूपामध्ये आहेत, ही सलग कमरेपासून पायापर्यंत नसतात. ह्या दुखण्यांचं कारण हे आपल्या कमरेमध्ये आपल्या शक्तीमध्ये झालेला रासायनिक बदल आणि ती रसायनं त्या त्या शिरांना झोंबल्यामुळे होणाऱ्या वेदना असतात. ह्या वेदना काही वेळेला क्षणिक असतात, काही कालावधीनंतर त्या आपोआप बऱ्या होतात आणि काही कालावधीनंतर त्या परत व्हायला लागतात. दुसरा जो पायामध्ये दुखण्याचा जो भाग आहे त्याला सायाटिका असं म्हणतात आणि हे दुखणं हे आमच्याकडे येणाऱ्या पेशंट्समधलं अत्यंत महत्त्वाचं असलेलं लक्षण आहे. सायाटिकाचं जे दुखणं आहे ते ओळखायचं कसं, तर हे दुखणं कमरेपासून सुरू होतं. बऱ्याच वेळा कंबर आधी दुखते, कालांतराने कमरेचं दुखणं कमी होतं आणि मग हे दुखणं पायामध्ये उतरायला लागतं. पायामध्ये जेव्हा ते उतरतं त्यावेळेला ते आपल्या मांडीच्या बाहेरच्या भागामध्ये गुडघ्याच्या दिशेला जातं, गुडघ्यापासून ते नडगीच्या बाजूला बाहेरच्या बाजूला जातं आणि तिथून ते पायातल्या बोटामध्ये अंगठ्यामध्ये ते उतरतं. हे जे दुखणं आहे हे L5 नावाच्या नर्वला नसेला आलेल्या सुजेमुळे किंवा त्यात झालेल्या रचनात्मक बदलामुळे ज्यामुळे त्याच्यावर दाब येत असेल तर होऊ शकतं. दुसरं जे दुखणं आहे हे जनरली खुब्याच्या मागच्या बाजूला आपल्या कुल्ल्यांच्या बाजूला पाठीच्या मांडीच्या मागच्या भागामध्ये गुडघ्याच्या मागच्या भागात पोटरीमध्ये टाचेमध्ये आणि पंजाला तळव्यामध्ये कडेच्या दोन बोटांमध्ये उतरतं. हे S1 नावाच्या शिरेशी संबंधाने असू शकतं. काही वेळेला महाशी म्हणल्याप्रमाणे जी फिमोरल नर्व आहे त्याचं जर दुखणं असेल तर ते मांडीच्या पुढच्या भागामध्ये पण येऊ शकतं. ही झाली पायातल्या आणि कमरेतल्या दुखण्यासंबंधाने लक्षणांचा जो समूह आहे त्याबद्दलची माहिती. आता तिसरा जो समूह आहे तो समूह असा आहे की पेशंट जोपर्यंत एका जागी स्वस्थ बसून आहे जोपर्यंत झोपलेला आहे तोपर्यंत पेशंटला काहीही तक्रार होत नाही. परंतु पेशंट उभा राहिला पेशंट चालायला लागला तर मात्र कमरेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वेदना सुरू होतात. या वेदनांचं वर्णन बऱ्याच वेळेला पेशंट रग लागणे अशा रूपामध्ये करतात आणि ही रग लागणं जे आहे ते काळानुरूप मग हळूहळू पायामध्ये उतरायला लागतं. पेशंट असं वर्णन करतात की मी 2 ते 5 मिनिटाच्या पुढे उभं राहू शकत नाही मला खाली बसायला लागतं किंवा मी चालायला लागल्यानंतर 1-10 मिनिटानंतर माझे पाय इतके भरून येतात की मी त्यापुढे पाऊलही टाकू शकत नाही. पण ह्या दोन्ही गोष्टींमध्ये गंमतशीर गोष्ट अशी आहे की त्या क्षणाला त्यावेळेला पेशंट जर खाली बसला किंवा त्या ठिकाणी उभा राहिला म्हणजे कुठल्याही प्रकारे हालचाल केली नाही किंवा पुढे वाकून उभा राहिला तर या रग लागण्याचा जो प्रकार आहे हा पूर्णपणे लगेचच त्वरेने बंद होतो. या रग लागण्याची वाढीव अवस्था त्याच्यामध्ये पावलामध्ये मुंग्या येतात पावलं बधीर होतात पायाला कुठल्याही प्रकारे स्पर्शज्ञान होत नाही हा बधीरपणा तात्पुरता येतो काही वेळेला कायमचा येतो. याबरोबरीने हीच तक्रार आणखीन जर वाढायला लागली तर मात्र त्याचा गंभीर परिणाम म्हणजे लघवीला लागलेलं समजत नाही झालेलं समजत नाही किंवा विशिष्ट अंतर चालल्यानंतर त्या क्षणाला लघवी करायला लागते अदरवाईज अत्यंत फजितीची वेळ येऊ शकते. हा झाला तिसरा लक्षणांचा समूह. तेव्हा थोडक्यामध्ये तुम्ही कंबरदुखी संबंधाने जेव्हा डॉक्टरांकडे जाल तेव्हा हे 3 महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात घ्यायला पाहिजेत. 1 आपल्या दुखण्याची जागा कुठे आहे कमरेत आहे पायात आहे दोन्हीत आहे का कुठे आहे आणि कमरेत आणि पायात दुखत आहे फक्त का पायाला रग लागणे आणि पाय बधीर होणे पाय गळणे असं त्याचं स्वरूप आहे. हे 3 मुद्दे आपण लक्षात घेतल्यानंतर ह्यामध्ये पुढचा प्रश्न असा येतो की पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो तेव्हा एक अतिशय मूलभूत आणि महत्त्वाचा प्रश्न पेशंट विचारतात की ह्याला जे उपचार घ्यायचे ह्या उपचारामध्ये ह्याला ऑपरेशनची गरज आहे का हे ऑपरेशन न करता बरं होणार आहे हा बदल स्वरूपाचा आहे का बिघाड आहे आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे ह्याला जे उपचार करायचे हे आजच्या आज करण्याची गरज किती आहे. आता आपण ह्या शेवटच्या प्रश्नापासून सुरुवात करू. आम्ही सामान्यपणे पेशंटला त्यावेळेला सोनोग्राफी करण्याचा सल्ला देतो. आपण नॉर्मल माणसामध्ये लघवीला जाऊन आल्यानंतर आपल्या पोटामध्ये साठलेली सर्व लघवी बाहेर पडते आणि आपलं पोट पूर्णपणे रिकामं होतं. जर आपल्या कमरेच्या मणक्यामध्ये असलेला त्रास हा एका मर्यादेपेक्षा गंभीर पातळीच्या आसपास पोचलेला असेल तर आपण लघवीला जाऊन आल्यानंतरसुद्धा आपल्या पोटामध्ये लघवी मागे अडून राहते. हे अडून राहण्याचं प्रमाण स्त्रियांमध्ये 60 ml जास्ती पुरुषांमध्ये 100 ml जास्ती असेल कंसामध्ये त्यामध्ये प्रोस्टेटचा त्रास नसेल तर हे गंभीर आहे आणि ह्यासाठी लवकरात लवकर उपचार करण्याची गरज आहे ज्यामध्ये कदाचित ऑपरेशनचा अंतर्भाव आपल्याला करावा लागेल. आपण असं म्हणूया की आपण हा मुद्दा गंभीर नाही अशा अवस्थेत आहोत तर मग ह्याला काय करायचं तर हे पुढचे 2 प्रश्न त्यामध्ये येतील की हा जो त्रास आहे हा ऑपरेशननी बरा होईल का ऑपरेशनशिवाय बरा होईल. ऑपरेशनशिवाय बरे होणारे त्रास हे जनरली बदल स्वरूपाचे असतात आणि ते परत पूर्ववत होण्याची शक्यता बरीच असते किंबहुना जर ते बिघाड स्वरूपाचे असतील तर ते पूर्ववत करण्यासाठी त्यांना ऑपरेशनची गरज पडू शकते. तेव्हा आपल्याला होणारा त्रास हा आपण डॉक्टरांसमोर मांडताना अत्यंत अचूक शब्दामध्ये जर मांडलात तर आपला त्याच्यामध्ये फायदा आहे.